प्रवाह पावित स्थले गलेवलम्ब्य लम्बिताम्बुजङ्ग तुङ्ग मालिका घमट्ट मट्ट मट्ट मन्निनाद वट्ट वरवयं चकार चण्ड ताण्डवं तनोतु न शिव शिव जटाकटाह संभ्रम प्रमन्निलिम्प निर्जरी विलोल वीचि वल्लरी विराजमान मूर्धनि धगद्धगद्धगज्ज्वलल्ललाट पट्ट पावके किशोर चन्द्रशेखरे रति प्रतिक्षणं मम नन्दिनी विलास बन्धु बन्धु रस्फुरति गन्त सन्तति प्रमोद मान मानसे कृपा कटाक्ष धोरणी निरुद्ध दुर्धरा पडि क्वचित् दिगम्बरे मनो विनोद मेतु वस्तुनि जटाभुजङ्ग पिङ्गल स्फुरत्पणाम निप्रभ कदम्ब कुङ्कुम द्रव प्रलिप्त दिग्वधूमुखे मदान सिन्धु रस्फुरत्व गुत्तरीय मेदुरे मनो विनोद अद्भुतं विवर्त भूत वर्तरी लोचन प्रभृत्य शेषलेख शेखर प्रसून धूलि धोरणि विदूषणां विपीत भुभुजङ्ग राजमालया निबद्ध जात द्यूत श्रियै चिराय जायतां चकोर बन्धु शेखर ललाट चत्वरज्वल धनञ्जय स्फुलिङ्ग बाणि पीत पञ्चसायकं नमन् निलिम्ब नायक सुधामयूख लेखया विराजमान शेखर महाकपालि सम्पदे शिरोज तालमास्तु प्रबन्ध बद्ध कन्दर निलिम्प निर्जरीधरस्तनोतु कृत्ति सिन्धुर कला निदान बन्धुर श्रियं जगद्दुर प्रफुल्ल नील पङ्कज प्रपञ्च कालिम प्रपावलम्बि कण्ड कण्डलि रुचित्रबद्ध कल्दरं स्मरच्छिदं पुरच्छिदं भवच्छिदं अखच्छिदं गजच्छिदात गच्छिदं तमोत गच्छिदं भजे अखर्व सर्वमङ्गल कला कदम्ब मञ्जरि रसप्रवाह माधुरि विजृम्भणा मधुव्रतं स्मरान्तकं पुरान्तकं भवान्तकं अखान्तकं गजान्तकान्तकान्तकं तमान्तकान्तकं भजे जयत्वद प्रविप्रम प्रमत् मृदङ्ग तुङ्ग मङ्गल ध्वनिक्रम प्रवर्तित प्रचण्ड ताण्डव शिव सुषद् विचित्र तल्पयोर्भुजङ्ग मूर्ति कस्रजोर् गरिष्ठ रत्न लोष्टयो सुहृद्विपक्ष पक्षयो तुषारविन्द चंशुषो प्रजामहे महेन्द्रयो सम प्रवृत्ति कत्कता सदा शिवं भजाम्य कदा ಮರಳಿಂಬ ನಿರ್ಜರೀನಿ ಕುಂಜ ಕೋಟ ರೇವಸ ವಿಮುಕ್ತ ದುರ್ಮತಿ ಸದಾ ಶಿರಸ್ತ ಮಂಜಲಿಂಬ ವಿಮುಕ್ತ ಲೋಲ ಲೋಚನೋಲ ಲಾಮ ಬಾಲ ಲಗ್ನ ಕಾ ಶಿವೇತಿ ಮಂತ್ರ ಮುಚ್ಚರಂ ಕದಾ ಸುಖಿ ಭವಾಮ್ಯ ಇದಂ ಹಿ ನಿತ್ಯಮೇವ ಮುಕ್ತ ಮುತ್ತ ಮುತ್ತಮಂ ಸ್ತವಂ ಪಠನ್ ಸ್ಮರನ್ ಪ್ರುವನ್ನರೋ ವಿಶುದ್ಧಿ ಮೇತಿ ಸಂತತಂ ಹರೇ ಗುರವ ಸುಭಕ್ತಿ ಮಾ ಶಿಲಾತಿರಾನ್ಯಥಾಗತಿಂ ವಿಮೋಹನಂ ಹಿ ದೇಹಿನಾಂ ಸುಶಂಕರಸ್ಯ ಚಿಂ ವಿಮೋಹನಂ ಹಿ ದೇಹಿನಾಂ ಸುಶಂಕರಸ್ಯ ಚಿಂ ವಿಮೋಹನಂ ಹಿ ದೇಹಿನಾಂ ಸುಶಂಕರಸ್ಯ ಚಿಂ ಓ ನಮಃ ಶಿವಾಯ.